नमस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेब रेडिओ अर्थात यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं ब्रीदवाक्य ज्ञानगंगा घरोघरी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आमच्या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला जातो, ज्ञानाची गंगा आपल्यापर्यंत घरोघरी पोहोचवली जाते. या ज्ञानाच्या गंगेत आपणही सहभागी व्हा आणि रोज 12 वाजेपासून ऐका यशवाणी. यामध्ये विविध शिक्षणक्रमावर आधारित अभ्यासक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळेल. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. आजच्या यशवाणीमध्ये सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. यशवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य आहे गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्यक धनंजय देशमुख, तंत्रनिर्देशन अभय कुलकर्णी यांचं आणि कार्यक्रम संयोजक प्रकाश सापनर सर. आणि आपल्याशी डॉक्टरांबरोबर संवाद साधणार आहेत सीमा पेटकर. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, रोज एक नवा विषय, नव्या विषयी मार्गदर्शन आणि आपल्या ज्ञानात भर घालण्याचा आमचा हा प्रयत्न. आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर उमेश राजदरकर सर. याआधी त्यांनी बऱ्याच विषयावर आपल्याला सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं अर्थशास्त्रात पीएचडी आहे. मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत ते कार्यरत आहेत आणि मानव विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखा यामध्ये संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. आज आपण अशाच एका वेगळ्या विषयावर आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. तो विषय आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. वेगळा विषय आहे पण अतिशय सविस्तर मार्गदर्शन आपल्याला आता करणार आहेत डॉक्टर उमेश राजदरकर सर. सर, आपलं सर्व विद्यार्थ्यांकडनं आपलं मनापासून स्वागत.
धन्यवाद.
सर, हा विषय जरा वेगळा आहे.
बरोबर.
तर त्याविषयी तुम्ही आधी काय सांगाल की याच्यामध्ये आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत?
हा जो विषय आहे याची आपण माहिती करून घेण्यापूर्वी आपण मागणीचा नियम अभ्यासलेला आहे, त्याच्याबद्दलचं विवेचनही अभ्यासलेलं आहे.
हो.
आणि मागणीचा नियम आणि उपयोगिता याचं एक नातं त्या ठिकाणी आहे.
बर.
आता हा घट्ट्या सीमांत उपयोगितेचा नियम जो आहे, तो नियम आपला जो मागणीचा सिद्धांत आहे, तो मागणीचा सिद्धांत या घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या नियमावर आधारलेला आहे. आता हा सिद्धांत म्हणजे अर्थशास्त्रामध्ये फार महत्वाचा आहे. परंतु त्याचबरोबर जसं आपण पाहिलं की अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करत असतं आणि मानवाला ज्या असंख्य गरजा आहेत त्या गरजा कशा भागवाव्या याच्याकरता जी जुळवाजुळ करावी लागते, मग ती संसाधनांची असेल, उत्पन्नाची असेल, तर तो जो मानवी प्रयत्न आहे आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता आर्थिक स्रोत प्राप्त करण्याचा, त्या वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्र करत असतं. आता मानवी वर्तन म्हटल्यावर जे नियम असतात, मग ते अर्थशास्त्रामधले असतील, समाजशास्त्रामधले असतील, त्याच्यामध्ये कायम अशी परिस्थिती असेल तर हा एक महत्वाचा क्लॉज असतो. म्हणजे या सर्व गोष्टी कायम असतील तर असं केलं तर अशा प्रकारचं वर्तन आपल्याला मनुष्य करतो आहे असं आढळून येईल, अशा प्रकारचं एक विधान असतं. आता घट्ट्या सीमांत उपयोगितेचा हा जो नियम आहे तो म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आढळून येणारा एक अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा आर्थिक विश्लेषणाकरता फार सुरेख वापर अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे. आता उपयोगिता म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याच्यामध्ये मानवी गरज भागवण्याची वस्तूच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता असं आपण म्हणतो. आणि आपली गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने वस्तूंचा केलेला वापर म्हणजे उपभोग असं आपण म्हणतो. आता वस्तूच्या अंगी जी शक्ती असते मानवी गरज पूर्ण करण्याची, ती तिला उत्पादनाच्या प्रक्रियेमधून प्राप्त होते.
बरोबर.
जसं आपण कापडाचं उत्पादन म्हटलं तर त्याच्याकरता कापूस लागतो, म्हणजे कापडाच्या उत्पादनाकरता मध्यम वस्तू म्हणून आपण कापसाचा वापर करतो. आता या ठिकाणी प्रक्रिया केलेली वस्तू वापरून आपण, मग ती उपभोगाची असेल किंवा दीर्घकाळ टिकणारी वस्तू असेल, तिचा वापर आपण आपली गरज पूर्ण करण्याकरता करत असतो. आता हा जो घट्ट्या सीमांत उपयोगितेचा जो नियम आहे तो नेमकं उपयोगिता, मानवी गरजा आणि मानवाचं एकूणच आर्थिक वर्तन याच्याबद्दल फार सुरेख असं भाष्य करतो आणि आपलं आर्थिक वर्तन कसं असावं याच्यावरही फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो. म्हणजे हा नियम केवळ अर्थशास्त्राचा नसून तो एक कल्याणकारी अर्थशास्त्राचा भाग बनतो. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक वर्तनाला वळण लावणारा सिद्धांत म्हणून देखील त्याच्याकडे आपल्याला पाहता येतो. आता हा सिद्धांत नेमका काय आहे, आपण आता उपयोगितेची व्याख्या बघितली. वस्तूच्या अंगी मानवी गरज भागवण्याची जी शक्ती असते तिला उपयोगिता असं म्हणतात. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये उपभोग आपल्याला अनेक वस्तूंचा घ्यावा लागतो, जसं अन्न, वस्त्र, निवारा, करमणूक, शिक्षण, अशा अनेक विविध वस्तूंचा आपण उपभोग घेत असतो, अनेक सेवांचा देखील आपण उपभोग घेत असतो. पण हा सिद्धांत आपला जो उपभोगाच्या वस्तू असतात त्याच्याबद्दल काही भाष्य करतो आणि त्या भाष्यातून आपल्याला एक फार मोठं आर्थिक विश्लेषण देखील या सिद्धांतातून प्राप्त होतं. हा सिद्धांत काय सांगतो की जसजसं आपण एखाद्या वस्तूचा उपभोग घेऊ लागतो तसतशी त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाते. एक साधं विधान वाटतं आपल्याला आणि तो आपला अनुभव पण आहे. समजा आपण एक आंबा खाल्ला तर आपल्याला आंबा आवडतो म्हणून आपण एक आंबा खाल्ला, दुसरा पण आपण खाल्ला, तिसरा आग्रह करून किंवा आवडून खाल्ला आणि चौथ्या आंब्यापासून आपल्याला वाटतं की आता आंबा नको, आता आपण थांबूया. म्हणजे आंब्यापासून मिळणारी जी उपयोगिता असते ती आपली घटत जाते. आणि ही एक मानवी प्रवृत्ती आहे की एका विशिष्ट वस्तूच्या प्रमाणानंतर त्या वस्तूचा जसजसा आपण अधिकाधिक उपभोग घेऊ लागतो तसतशी त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही घटू लागते. आता हा तर आपला दैनंदिन जीवनातला अनुभव आहे. हे जे उदाहरण आहे हे आपण कोणत्याही वस्तूला लावून अशा प्रकारच्या सिद्धांत अनुभव हा आपण घेऊ शकतो. मग त्याला अर्थशास्त्राचं काय वेगळेपण आहे, तर या सिद्धांताचं जे वेगळेपण आहे हे फार मोठं आहे. आणि केवळ एक दैनंदिन अनुभव म्हणून याकडे न पाहता आपण जर या सिद्धांताला जे काही सांगायचं आहे ते जर पाहिलं तर आपल्याला या सिद्धांताचं महत्व कळेल. आता मी परत एकदा विधान म्हणतो की जसजसं आपण एखाद्या वस्तूचा अधिकाधिक उपभोग घेऊ लागतो तसतशी त्या वस्तूपासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाते. आणि ती घटत जात असताना जर आपण त्याही पलीकडे जाऊन उपभोग घेतला तर त्याच्यापासून आपल्याला ऋण उपयोगिता मायनस युटिलिटी ही प्राप्त होते. म्हणजे या ठिकाणी एक महत्वाचं विधान या सिद्धांतामध्येच आहे किंवा या सिद्धांताच्या विधानामध्ये आहे की वस्तूचा उपभोग कुठपर्यंत घ्यायचा, जोपर्यंत तुम्हाला वाटत आहे की आता आपली उपयोगिता या वस्तूपासूनची ही सर्वोच्च पातळीवर पोहोचलेली आहे. जर त्याच्यापेक्षाही तुम्ही जास्त उपभोग घेतला तर त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता घटत जाईल. म्हणजे बघा की आपण कोणत्या वस्तूचा किती उपभोग घ्यावा हे हा सिद्धांत आपल्याला सांगतो. आज आपण पाहतो की लोक म्हणतात की माणसाला कुठे थांबायचं ते कळत नाही. मग हा सिद्धांत आपल्याला हेच सांगतो की तुमची गरज जेव्हा पूर्ण होईल, तुम्हाला जेव्हा पूर्ण समाधान मिळेल त्याच ठिकाणी तुम्ही थांबा, त्याच्यापेक्षा अधिक उपभोग घेऊ नका. जर तुम्ही त्याहूनही आधी उपभोग घेतला तर तुम्हाला तर ऋण उपयोगिता मिळेलच, परत त्या वस्तूची देखील नासाडी होईल. म्हणजे हा सिद्धांत किती महत्वाचं तत्व आपल्याला सांगत आहे याची आपल्याला प्रचिती येईल. आता या सिद्धांताचे काही अझम्पशन्स किंवा काही गृहित देखील आहेत. जसं आपण आता म्हटलं की वस्तूचा उपभोग घेत असताना जसजसा त्या वस्तूचा आपण अधिकाधिक उपभोग घेऊ लागतो तसतशी त्या वस्तूपासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाते. आता यातलं पहिलं जे गृहितक आहे या सिद्धांताचं ते आहे की उपयोगिता ही निश्चित संख्येमध्ये मोजता येते. आता तुम्ही म्हणाल की हे असं कसं मोजता येतं, पण हे आपल्याला गृहित धरावं लागेल या सिद्धांताची पडताळणी करण्याकरता किंवा या सिद्धांताचा अभ्यास करण्याकरता. आता कसं, उपयोगिता ही एक मानसिक गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याला तीन आंबे खाऊनही जर त्याला त्याची उपयोगिता घटत नसेल तर त्याला तो आंबा खूप आवडतो असं आपण विधान करू शकू.
बरोबर.
पण एका आंब्यापासून नेमकी किती उपयोगिता मिळाली हे संख्येमध्ये काही सांगता येणार नाही. मग ती 15 युटिल्स मिळाली की 20 मिळाली का 10 मिळाली, कारण असं कोणाला सांगता येणार नाही की एक आंबा खाल्ल्यामुळे मला किती समाधान मिळालं संख्येमध्ये. पण या सिद्धांताने ते गृहित धरलेलं आहे आणि हे याच्याकरता गृहित धरलेलं आहे की ज्यावेळेला आपल्याला अशा प्रकारचं विधान मांडायचं असतं त्यावेळेला एक निश्चित असा संख्यात्मक आधार आपल्याकडे असणं आवश्यक असतं, म्हणून हे गृहित धरलेलं आहे. दुसरं आहे की उपयोगिता, म्हणजे दोन वस्तू किंवा एका वस्तूची उपयोगिता ही एक स्वतंत्र उपयोगिता आहे, ती इतर वस्तूंवर अवलंबून आहे. मग आपण समजा 10 वस्तू उपभोग घेत असू तर प्रत्येक वस्तूची उपयोगिता ही भिन्न भिन्न आहे आणि त्या एकमेकांवर अवलंबून नाही असं या ठिकाणी गृहित धरण्यात आलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये असं नसतं, दोन वस्तूंच्या उपयोगिता या एकमेकांवर अवलंबून असतातच. त्यामुळे केवळ आंब्यापासून मिळणारी उपयोगिता किंवा क्षय वस्तूपासून मिळणारी उपयोगिता अशा या स्वतंत्रपणे राहू शकत नाही, परंतु सिद्धांतामध्ये हे गृहित धरणं आवश्यक आहे कारण आपल्याला एका वस्तूच्या संबंधामध्ये विश्लेषण करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही स्वतंत्र आहे असं या ठिकाणी गृहित धरलेलं आहे. तिसरं गृहित आहे की पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर आहे किंवा कॉन्स्टंट आहे. आता हे का गृहित धरलं, तर आपण वस्तूवर जो खर्च करतो तो पैशाच्या माध्यमातून करतो. म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू किती हवी आहे हे तुमच्याजवळ किती पैसे आहेत, तुमची खर्च करण्याची किती तयारी आहे याच्यावर त्या वस्तूची खरेदी अवलंबून असते. कारण बाजारात होणारे सर्व व्यवहार हे आता पैशाच्या माध्यमातून होतात. त्याच्यामुळे जर तुम्ही एखादी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर तुम्हाला त्या वस्तूकरता जास्त पैसे मोजावे लागतील. आता उत्पन्न काही आपल्याकडे अमर्याद प्रमाणात नसतं, त्याच्यामुळे फार मोठा भाग उत्पन्नाचा तुमच्या त्या वस्तूवर खर्च होईल आणि तो तसा खर्च झाल्यामुळे तुमच्या जवळचा पैसा जो आहे तो कमी होईल आणि त्यामुळे त्या पैशाची उपयोगिता तुमच्या दृष्टिकोनातून जास्त असेल, कारण ती संख्या कमी झालेली आहे. पूर्वी जर 10,000 रुपये असतील आज 1,000 रुपये उरलेले आहेत एवढा खर्च केल्यावर. परंतु या ठिकाणी असं गृहित धरलेलं आहे की पैशाची उपयोगिता ही स्थिर मानलेली आहे, सीमांत उपयोगिता, कारण आपल्याला या पैशाच्या माध्यमातूनच त्या वस्तूवर जो खर्च होतो त्या खर्चातून हा सिद्धांत उपयोगितेच्या दृष्टिकोनातून सिद्ध करायचा असतो. त्यामुळे जसजसा एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूचा जास्त उपभोग घेते याचा अर्थ ती वस्तू ही जास्त पैसे देऊन खर्च करत आहे किंवा आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग त्या वस्तूवर खर्च करत आहे इतकी ती वस्तू त्या व्यक्तीला महत्वाची वाटत आहे. त्यामुळे हे आपल्याला मांडण्याकरता, हे सिद्ध करण्याकरता आपल्याला पैशाची उपयोगिता ही स्थिर मानणं हे आवश्यक आहे. प्रत्यक्षात ती तशी नसते परंतु आपण इथे मानलेलं आहे कारण आपल्याला या मेजरिंग रॉड किंवा या निकषावर आपल्याला हा सिद्धांत स्पष्ट करायचा आहे.
पैशाची उपयुक्तता ही स्थिर राहू शकत नाही,
हा वाढत असते किंवा आपल्या किंमत पातळीनुसार त्याच्यामध्ये पैशाच्या मूल्यामध्ये बदल होत असतो, पण इथे ती स्थिर राहते असं मानलेलं आहे. कारण आपल्याकडे काहीतरी निकष पाहिजे आणि ज्या निकषा आधारे आपण हे सर्व करत आहोत तो निकष किमान स्थिर पाहिजे, म्हणून हे इथे असं गृहित मानलेलं आहे. आणि पुढचं आहे इंट्रोस्पेक्शन, म्हणजे माझ्या मनात किंवा मला जो अनुभव येतो तशाच दुसऱ्या व्यक्तीला पण येतो असं या ठिकाणी गृहित धरलेलं आहे. एक सामान्य व्यक्ती या ठिकाणी गृहित धरलेली आहे आणि एका सामान्य व्यक्तीला आंबे खात असताना जसजशी एका व्यक्तीची उपयोगिता घटत जाते तसंच दुसऱ्या व्यक्तीलाही होतं, तसंच दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत घडतं अशा प्रकारे इथे गृहित धरलेलं आहे. आणि या चार गृहितांच्या आधारे हा सिद्धांत आपल्याला आता स्पष्ट करायचा आहे. मी एकदा परत त्या ठिकाणी जी त्याची गृहित आहेत ती परत एकदा सांगतो की उपयोगिता आपल्याला निश्चित संख्येमध्ये मोजता येते, एका वस्तूची उपयोगिता ही स्वतंत्र असते, तिच्यावर दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा परिणाम होत नाही, एफेक्ट होत नाही. तिसरं आहे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे आणि चौथं आहे इंट्रॉस्पेक्शन किंवा माझ्या मनामध्ये जे घडतं तशाच प्रकारचं किंवा तशाच प्रकारचा अनुभव हा अन्य व्यक्तीला देखील त्या ठिकाणी येतो. आता मार्शल यांनी हा सिद्धांत अशा प्रकारे स्पष्ट केला आहे की जसजसं आपण एखाद्या वस्तूचा अधिकाधिक उपभोग घेऊ लागतो तसतसं त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटू लागते. आता हे असं का घडतं याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता याच्यामध्ये दोन कारणं आहेत. एक म्हणजे हा एक सर्वसामान्य अनुभव आहे आणि इंट्रॉस्पेक्शनचं आपलं जे गृहित आहे ते हा सिद्धांत सर्वसामान्य व्यक्तींना जो अनुभव येतो त्या आधारावर बसलेला आहे आणि याचं पुढे जे आर्थिक महत्व आहे ते पण आपण अभ्यासणार आहोत. तर पहिलं कारण असं का घडतं की आपल्याकडे वस्तूंचा साठा वाढल्यानंतर त्या वस्तूंपासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही घटत असते. याचं पहिलं जे कारण आहे की जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या गरजा या अमर्याद आहेत. म्हणजे आज एक गरज भागली की काही वेळाने किंवा काही काळानंतर दुसरी गरज उद्भवते. एक वस्तू घेतली की दुसऱ्या वस्तूची गरज लागते आणि असं म्हणतात विनोदाने की अगदी मृत्यूनंतरही माणसाच्या गरजा या थांबत नाहीत, त्या सुरूच असतात. इतकं आपल्या जीवनामध्ये गरजांना महत्व आहे आणि त्यामुळे जरी मानवी गरजा या अमर्याद असल्या तरी एक विशिष्ट गरज आपली पूर्ण करता येतच असते आपल्याला. म्हणजे गरजा खूप आहेत पण त्यातली नेमकी कोणती भागवायची याचा आपण निवड करतो कारण आपल्याकडे रिसोर्सेस हे मर्यादित असतात, साधन संपत्ती मर्यादित असते. अशा वेळेला एखादी विशिष्ट गरज जेव्हा आपण भागवू लागतो तेव्हा ती गरज तर निश्चितपणे भागते आणि म्हणून जसजसा आपण एखाद्या वस्तूचा उपभोग घेऊ लागतो तसतशी ती गरज आपली पूर्ण होऊ लागते आणि आपल्याला या सिद्धांताचा अनुभव येतो. म्हणून एक विशिष्ट गरज भागवण्याकरता विशिष्ट वस्तूची जर गरज लागत असेल आणि त्या गरजेला आपण जर प्रायोरिटी दिली असेल तर ती गरज जसजशी आपली भागली जाते तसतसं त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता आपली घटत जाते. म्हणजे आपली गरज पूर्ण होऊ लागते आणि त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही घटू लागते. हे एक पहिलं कारण आहे. दुसरं म्हणजे आहे कारण की ज्या वस्तू आहेत त्या एकमेकांना अपूर्ण पर्यायी आहेत. म्हणजे आंब्यापासून भागणारी गरज ही दुसऱ्या कोणत्या फळापासून भागू शकत नाही. दे आर इन परफेक्ट सबस्टिट्यूट टू वन अनदर. आणि जर असं असतं की आपल्याला फळ खाण्याची आपल्याला गरज आहे किंवा फळ खाण्याची आपल्याला हुक्के आले तर एका फळामध्ये सर्व फळांच्या क्वालिटी समावलेल्या आहेत असं नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या फळाची गरज आंबा भागवू शकत नाही किंवा आंब्याची जी टेस्ट आहे ते दुसरं फळ देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे गुड्स आर इम्परफेक्ट सबस्टिट्यूट टू वन अनदर. एकमेकांना अपूर्ण पर्यायी आहेत. जर आंबा सर्व फळांच्या टेस्ट ही भागवू शकत असता तर मग अशा वेळेला आंब्यापासून मिळणारी उपयोगिता घटली नसती, ती वाढलीच असती. कारण का तर अनेक फळांचं काम एक फळ करत आहे परंतु व्यवहारामध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये असं नसतं. वस्तू या एकमेकांना अपूर्ण पर्यायी असतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला अशा प्रकारचा अनुभव हा येतो. वस्तू या एकमेकांना अपूर्ण पर्यायी असल्यामुळे ती विशिष्ट गरज भागवण्यासाठी ती विशिष्ट वस्तूच किंवा ते विशिष्ट फळच आपल्याला त्याचा उपभोग घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे जसजसा त्या फळाचा उपभोग घेऊ लागतो किंवा त्या वस्तूचा उपभोग घेऊ लागतो तसतशी त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाते. असा हा थोडक्यात या सिद्धांताचं जे म्हणणं आहे ते असं आहे की जसजसा वस्तूचा उपभोग घ्याल तसतसं तिच्यापासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाईल. आणि हे हा सिद्धांत जो गृहितांवर आधारित आहे, मग ती गृहित प्रत्यक्षात बरोबर आहेत की नाही किंवा ती प्रत्यक्षात खरी ठरतात की नाही हा वेगळा मुद्दा आहे, परंतु तरी देखील कोणता ना कोणता सिद्धांत आपल्याला मांडण्याकरता आपल्याला त्या सिद्धांताची काही गृहितही निश्चित करावी लागतात आणि तशी परिस्थिती असेल किंवा हे असेल तरच हा सिद्धांत आपल्या अनुभवास येतो. आता या सिद्धांताच्या काही मर्यादा देखील आहेत. म्हणजे आपण सिद्धांत पाहिला की जसजसं आपण एखाद्या वस्तूचा अधिकाधिक उपभोग घेऊ लागतो तसतशी त्या वस्तूपासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता त्या वस्तूचीही घटू लागते. आणि एक क्षण असा येतो की आता मला अजिबात ती वस्तू नको, ती वस्तू खाल्ली तर त्यातून मला त्रासच होईल, आणि म्हणून त्या क्षणाला त्याची निगेटिव्ह युटिलिटी किंवा ऋणात्मक उपयोगिता आपण घेऊ लागतो. आता या सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत, म्हणजे या मर्यादांमुळे हा सिद्धांत प्रत्यक्षात यायला काही प्रश्न किंवा अडचणी निर्माण होतात. हा एक सर्वसामान्य अनुभव आहे. हा अनुभव अर्थशास्त्रामध्ये सिद्धांताने बांधलेला आहे आणि आता याच्या मर्यादा आपण पाहू. आता पहिला ही मर्यादा की त्या वस्तूचे विशिष्ट असे प्रमाण हवे. म्हणजे एक आंबा म्हटल्यावर त्या आंब्याची साईज ही एक विशिष्ट हवी, ठराविक हवी. जर ती अगदी अबनॉर्मल असेल, म्हणजे तुम्ही आंब्याची एक फोड खात राहिलात संपूर्ण आंब्याऐवजी, तर तुम्हाला हा सिद्धांत हा अनेक म्हणजे काही काळानंतर प्रत्यक्षात येईल. कारण त्याचे युनिट जे आहेत ते इतके लहान आहेत, एक फोड इतकी लहान आहे की तुम्ही कितीही फोडी खाल्ल्या तरी हा अनुभव लगेच तुम्हाला येणार नाही. त्यामुळे हा अनुभव येण्याकरता विशिष्ट प्रमाण, विशिष्ट आकार वस्तूचा हा असणं फार आवश्यक आहे. समजा तुम्हाला तहान लागली आणि तुम्ही दोन ग्लास पाणी प्यायलात, पण तुम्ही जर लहान लहान चमच्याने पाणी पित बसलात तर तुम्हाला हा सिद्धांत अनुभवास येणार नाही. म्हणजे वस्तूचं विशिष्ट आकारमान, विशिष्ट प्रमाण असणं हे या ठिकाणी फार आवश्यक आहे. जर ते विशिष्ट प्रमाण असेल, आंब्याची जी साईज आहे त्यानुसार त्याचं प्रमाण असेल तर हा सिद्धांत अनुभव असेल. पण अगदी तुम्ही बारीक बारीक फोडी करून ते खात राहिलात तर तुम्हाला लगेच हा अनुभव प्रत्ययास येणार नाही. दुसरं म्हणजे सुटेबल टाइम, तुम्ही हा उपभोग कोणत्या वेळामध्ये घेता याला पण फार महत्व आहे. म्हणजे एक आंब्याची फोड सकाळी खाल्ली, दुसरी एकदम संध्याकाळी खाल्ली, तर कदाचित तुमची दुसऱ्या युनिटपासून म्हणजे दुसऱ्या याच्यापासून मिळणारी उपयोगिता ही उलट जास्त असेल. कारण का, तर तुम्ही जो टाइम गॅप आहे
मधला डिस्टन्स जास्त आहे
खूप, तो इतका मोठा आहे की तुम्हाला हा अनुभव प्रत्यक्षात यायला एवढा मोठा कालावधी हा तो अगोदरचा अनुभव हा पुसून टाकतो. त्याच्यामुळे जो ठराविक वेळ आहे तो ठराविक वेळ त्या उपभोक्त्याला मिळणं हे फार आवश्यक आहे. म्हणजे युनिट्स त्या वस्तूचे विशिष्ट आकारमानाचे हवे, मान्यताप्राप्त आकाराचे हवे, खूप मोठेही नको आणि खूप लहानही नको. आणि दुसरं म्हणजे जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड पण असा हवा की हा सिद्धांत प्रत्यय असेल, खूप टाइम गॅपमध्ये नको. तिसरा एक, ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होत नाही. म्हणजे एखादी वस्तू तुम्हाला पूर्वी आवडत असेल आणि आता अजिबात आवडत नाही तर हा सिद्धांत तुम्हाला प्रत्यास येणार नाही. जर पूर्वी तुम्हाला आंबा आवडत होता आता अजिबात आवडत नाही तर तुम्हाला हा सिद्धांत प्रत्यास येणार नाही. म्हणजे आपल्या आवडीनिवडी या स्थिर असाव्या निदान या सिद्धांताच्या अभ्यासाकरता असं या ठिकाणी गृहित धरलेलं आहे. पुढचं गृहित आहे की हा सिद्धांत जो आहे हा नॉर्मल व्यक्तीला, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की जी सामान्य व्यक्ती आहे त्याला हा सिद्धांत लागू पडतो. मग सामान्य व्यक्ती म्हणजे कोण, की जी मॉडरेट कन्झम्पशन ज्याला आपण म्हणतो, की एक सामान्य असा उपभोग, एक प्रमाणबद्ध असा उपभोग, खूप जास्तही नाही खूप कमीही नाही, त्या व्यक्तीला हा सिद्धांत लागू पडतो. मग आता मद्यपान करणारे लोक असतात, त्यांच्या दृष्टीने दारूची उपयोगिता कधीच घटत नाही, ती दिवसेंदिवस वाढतच जाते. तर मग त्या अबनॉर्मल व्यक्ती आहेत. एखादी व्यक्ती कंजूस असते, तिला पैशाची उपयोगिता तिच्या दृष्टीने अमर्याद असते, पैसे साठवण्यामध्ये तिला खूप आनंद वाटतो, तर अशा व्यक्ती या अबनॉर्मल म्हणून या ठिकाणी मानल्या जातात. कारण या व्यक्तींच्या ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव येईलच याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्याच्यामुळे जे नॉर्मल बिहेव्हिअर आहे, म्हणजे खूप कंजूसही नको अगदी उधळपट्टी करणार पण नको, अशी व्यक्ती, एक नॉर्मल व्यक्ती या ठिकाणी या सिद्धांताचा अनुभव चांगल्या प्रकारे घेऊ शकते. पुढचं आहे तुमचं उत्पन्न स्थिरावं, कॉन्स्टंट इन्कम. जर तुमच्या उत्पन्नात बदल झाले तर तुम्ही आपल्या उपभोगामध्ये त्या वस्तूचे अधिक प्रमाण घेऊ शकता, कारण उत्पन्न वाढलं होतं तुमचं. आणि त्यामुळे मग तुमची जी समाधानाची पातळी आहे ती समाधानाची पातळी ही त्या ठिकाणी वाढते, कारण उत्पन्न वाढल्यामुळे पूर्वी जी वस्तू तुम्ही घेऊ शकत नव्हता ती वस्तू आता तुम्ही घेऊ शकता, तिचा उपभोग घेऊ शकता, तुमची आर्थिक कुवत वाढते आणि त्यामुळे त्या वस्तूचं खरेदीचं प्रमाणही वाढतं. आता या ठिकाणी आपण पाहिलं की स्थिर उत्पन्न मानल्यामुळे त्या उत्पन्नामध्ये आपण ही वस्तू किती प्रमाणात खरेदी करू हे तुमचं निश्चित झालं, आणि तुमची ही निश्चिती तुम्ही त्या वस्तूला किती पैसे देणार याच्यावरून ठरतं, कारण आपल्याला आपण कॉन्स्टंट मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी म्हणजे पैशाची श्रीमंत उपयोगिता स्थिर मानलेली आहे. आता जर तुमच्या उत्पन्नात बदल झाला तर ती तुमच्या दृष्टिकोनातून स्थिर राहत नाही, कारण तुमचं उत्पन्न वाढलं आहे आणि पैशाला तुम्ही आता उत्पन्न वाढल्यामुळे पूर्वी इतकं महत्व आता तुम्ही नाही दिलं तरी चालतं. समजा तुम्हाला पूर्वी 2000 रुपये पगार असेल आणि आज एकदम 10000 रुपये झाला, तर 2000 असताना तुमचं जे बजेट होतं, तुम्ही खर्च करताना जी काळजी घेत होता तेवढी घेण्याची आता गरज नाही, कारण उत्पन्न वाढलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो मेजरिंग रॉड ऑफ मनी जो आहे तो त्या ठिकाणी बदलला, आणि म्हणून आपलं उत्पन्न स्थिर असणं हे त्या ठिकाणी सिद्धांताच्या काळामध्ये फार आवश्यक आहे. पुढचं आहे रेअर कलेक्शन, म्हणजे जसं मी मगा म्हटलं की एखाद्या व्यक्तीला काही पोस्टाची तिकीटं जमवणं किंवा नाणी जमवणं किंवा एखाद्या व्यक्तीला वाचनाची खूप आवड असते, पुस्तकाची खूप आवड असते, तर अशा व्यक्तींच्या या वस्तूच्या साठ्यामध्ये किती वाढ झाली तरी त्यांना घट्ट्या सीमांत उपयोगितेचा नियम अनुभवास येत नाही. समजा तुम्हाला जुनी पुस्तकं वाचण्याचा छंद असेल किंवा विविध विषयावरची पुस्तकं वाचण्याचा छंद असेल आणि तुमच्याकडे आज समजा 1000 पुस्तकं आहेत, उद्या कोणी तुम्हाला 200 पुस्तकं भेट दिली तर तुम्ही असं नाही म्हणणार नाही मला नको म्हणून, तुम्ही म्हणाल अरे वा, उलट तुमच्या साठ्यामध्ये वाढ होते, तुमच्या आनंदामध्ये वाचनाच्या आनंदामध्ये वाढ होते. आणि त्याच्यामुळे रेअर कलेक्शन जे असतात नाणी पुस्तकाची तिकीटं जमणं पुस्तकं याच्या बाबतीत हा सिद्धांत हा खरा ठरत नाही असं आपल्याला त्या ठिकाणी अनुभव येतो. आता काय वेळेला काय होतं की केवळ आपल्याच कडे वस्तू असल्यामुळे त्याची उपयोगिता वाढते असं नाही, तर तशी वस्तू दुसऱ्याकडे असली तर त्याची उपयोगिता वाढू शकते. उदाहरणार्थ टेलिफोन जर आपण घेतला तर नुसता तुमच्याकडे फोन असून उपयोग नाही, दुसऱ्या व्यक्तीकडे जर असेल तर तुमच्या फोनची उपयोगिता वाढते. म्हणजे इतरांच्या वस्तू साठ्यामध्ये वाढ झाली तर आपल्या वस्तू साठ्याचा आपल्याला आनंद घेता येतो. अशा प्रकारचा म्हणजे इतरांकडे ती वस्तू किती प्रमाणात पोहोचलेली आहे. पूर्वी जेव्हा आपल्याकडे मोबाईल फोन नव्हते किंवा खूप कमी प्रमाणात होते, पूर्वी लोक इनकमिंग कॉलला 15 रुपये 13 रुपये असे दर मोजावे लागत होते कॉल घेण्याकरता, आता तसं राहिलं नाही. या वस्तूचा या टेक्नॉलॉजीचा प्रसार झाल्यामुळे इनकमिंग कॉल्स मोफत झाले, ही इतकी वेळ आली. म्हणजे कंपनीला आपल्या वस्तूची विक्री वाढवण्याकरता आणि आपल्या वस्तूचे जे कस्टमर्स आहेत त्यांची संख्या वाढवण्याकरता इनकमिंग कॉलची सुविधाही मोफत द्यावी लागली. म्हणजे वस्तूची उपयोगिता दुसऱ्याकडील वस्तूंच्या तशा प्रकारच्या साठ्यामुळे जर वाढली तर मूळ वस्तूची उपयोगिता वाढते असा हा सिद्धांत आपल्याला सांगतो. म्हणजे मोबाईल कंपन्यांचं जर आजचं उदाहरण घेतलं तर टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी सुधारल्यामुळे आपल्याला कॉल्सचे इनकमिंगचे पैसे द्यावे लागत नाही, इतका तो प्रसार झाला. कल्पना करा, फक्त तुमच्याकडेच मोबाईल आहे आणि बाकीच्यांकडे मोबाईल नाही, तर तुमच्या वस्तूची उपयोगिता ही त्या ठिकाणी शून्य राहील, कारण तुम्ही ती वापरू शकणार नाही अनलेस अदर पीपल हॅव सिमिलर काइंड ऑफ गुड विथ देम. त्यामुळे केवळ आपल्याकडे वस्तू आहे म्हणून तिची उपयोगिता वाढते किंवा तो आपला अनुभव घेता येतो असं नाही, तर इतरांकडे ती वस्तू असल्यामुळे मला माझ्या वस्तूचा अधिक अनुभव घेता येतो. तसंच जर मी काही रेअर कॉइन्स माझ्याकडे असतील आणि माझ्या इतकेच किंवा माझ्यापेक्षा जास्त कलेक्शन एखाद्या व्यक्तीकडे असेल किंवा कमी असेल तर मला मग माझ्या कलेक्शन पासून आनंद हा मिळतो. तर म्हणजे जसं मी म्हटलं की हे एक नैसर्गिक प्रवृत्तीवर आधारलेला हा सिद्धांत आहे आणि त्यामुळे नॉर्मल व्यक्तीच्या बाबतीमध्ये जसं घडतं तसं या सिद्धांताने गृहीत धरलं आहे. जर नॉर्मल व्यक्ती समाजात नसतील तर हा सिद्धांत प्रत्यक्षात येत नाही असं तुम्ही लगेच म्हणाल. परंतु नॉर्मल व्यक्ती गृहीत धरल्यामुळे जर आपल्या वस्तू सारखी दुसऱ्याकडेही वस्तू आली तर आपल्या वस्तूचा आनंद हा त्या ठिकाणी वाढतो. आता अनेक वेळा असं होतं की एका वस्तूची त्या ठिकाणी उपयोगिता ही दुसऱ्या वस्तूवर देखील अवलंबून असते. म्हणजे घोडागाडी आणि घोडा, नुसत्या घोड्याची उपयोगिता तो पजेस करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने कमी आहे, पण त्याला जर आपण घोडागाडी बनवून जर तो घोडा वापरला तर त्याची उपयोगिता वाढते. म्हणजे एखाद्या वस्तूला अन्य दुसऱ्या कोणत्या वस्तूची जोड दिली तर तिची उपयोगिता ही वाढते. त्यामुळे केवळ एका वस्तूवर आपण त्या ठिकाणी विसंबून न राहता आपण जे पाहत आहोत हे सिद्धांताचे लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे जर एखाद्या वस्तूची जोड मिळाली तर त्या वस्तूची उपयोगिताही वाढू शकते. म्हणजे घोडा आपल्याकडे समजा 10 वर्षापासून आहे, पण ज्या क्षणी आपल्याला त्याची गाडी बनवण्याचं म्हणजे चाकाचा शोध लागला, तसा प्रकारचा वापर लागला, तर त्या घोड्याची उपयोगिता ही वाढलेली आपल्याला दिसून येते. पुढचं महत्वाचं येते म्हणजे फॅशन. जर फॅशन बदलली तर काही वस्तूंची उपयोगिता ही वाढते किंवा काहींची कमी होते, काहींची वाढते. समजा माझ्याकडे जुन्या प्रकारचा एखादा टेलिफोन आहे, जुनं मॉडेल एकदम पूर्वीच्या काळात, आणि आता मार्केटमधले ट्रेंड्स पाहिले तर तसे फोन म्हणजे अगदी अडगळीत पडलेले आहेत.
हा
तर जर फॅशन अशी आली की परत जुनं त्या ठिकाणी वस्तूचं स्वरूप किंवा रुपडं जर बाजारामध्ये लोकांना आवडू लागलं तर त्या वस्तूची उपयोगिता ही वाढते. आणि सगळ्यात महत्वाची शेवटची मर्यादा आहे ते म्हणजे हा सिद्धांत पैशाला लागू पडत नाही. आता हा सिद्धांत पैशाला लागू पडतो का नाही याच्यावर फार मोठं म्हणजे चर्चा होऊ शकते. साधारणपणे आपल्याला असा अनुभव येतो की जेवढे पैसे जास्त, प्रत्येकालाच वाटतं आपल्याकडे खूप पैसे असावे, आणि कोणाला विचारलं की काय तुझं करिअर, नाही मला चांगली नोकरी करायची, चांगला बिझनेस करायचा, भरपूर पैसे कमवायचे, आणि असं वाटतं की मग हा सिद्धांत पैशाला लागू पडत नाही. कोणी असं म्हणणार नाही की मला पैसे नको. नॉर्मल व्यक्ती, हा नॉर्मल व्यक्ती म्हणतोय मी. मी काही कोणी असं साधू संत म्हणत नाही की त्यांना तर पैसे नकोच असतात, पण आपण नॉर्मल व्यक्तीचा विचार करत आहोत. आणि म्हणून नॉर्मल व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं अनुभव येतं की हा सिद्धांत पैशाला लागू पडत नाही. पण त्याच्यामध्येही दुसरा विचार प्रवास आहे की हा सिद्धांत पैशालाही लागू पडतो. तर हा सिद्धांत अशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या अनुभवाशी निगडीत असा अर्थशास्त्रामध्ये मांडलेला आहे. आणि याला जितकं अनुभवाची जोड आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त इकॉनॉमिक अनालिसिसची त्या ठिकाणी भक्कम आधार आहे. आणि हा सिद्धांत आपल्याला फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन अशा प्रकारे करतो की आपले संसाधनं कसे खर्च करावे, वस्तूंचा किती उपभोग घ्यावा, आणि आपली गरज कोणत्या पातळीपर्यंत भागवावी जेणेकरून आपल्या संसाधनांचा अपव्यय तर होणार नाही, शिवाय ती वस्तू अन्य लोकांना देखील उपभोग तिचा घेता येईल. कारण जर आपणच आपल्याकडे पैसे आहेत म्हणून वस्तूंचा उपभोग घेऊ लागलो तर तिच्या किमती या कायम वरच्या पातळीवर राहतील आणि मग गरिबांना ती वस्तू विकत घेणं शक्यच होणार नाही. त्यामुळे या सिद्धांताला माझ्या दृष्टिकोनातून एक फिलॉसॉफिकल फेज देखील आहे, इकॉनॉमिक आहे, डेली दैनंदिन जीवनाचा एक आहे, आणि हा सिद्धांत मागणीच्या सिद्धांताचा पाया आहे एवढं या सिद्धांताचं महत्व या ठिकाणी आहे.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर उमेश राजदरकर सर यांच्याकडनं घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम याविषयी जाणून घेत आहोत. त्याविषयी आपण अजून ऐकणार आहोत काही आपल्या मनातले प्रश्न किंवा माझ्या मनातले प्रश्न आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपलं यशवाणीमध्ये स्वागत. डॉक्टर उमेश राजदरकर सर आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्याला उपयुक्तता कशी घटते आणि वाढते याविषयी सांगितलं. सर आपण याच्याविषयीच्या मर्यादा पण सांगितल्या, पण आता शेवट आपण सांगितलं की आर्थिक जो आपली बाजू आहे किंवा पैसा, या पैशाला हा नियम लागू नाही, तर ते कसं काय?
बघा की आपण वस्तूंच्या, मी एकदा परत या सिद्धांताचं विधान आपल्याला सांगेल की जसजशा आपण एखाद्या वस्तूचा अधिकाधिक उपभोग घेऊ लागतो तसतशी त्या वस्तूपासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता घटू लागते.
बरोबर.
आता जर आपण पैसा ही एक त्या ठिकाणी वस्तू उदाहरणादाखल घेतली, तर पैसा जितका एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याच्यापेक्षा अधिकच त्याला हवा असतो.
बरोबर.
कोणीच असं म्हणत नाही की मला त्या ठिकाणी पैसा नको, आणि त्यामुळे असं म्हणतात की हा सिद्धांत पैशाला लागू पडत नाही. परंतु जर आपण बारकाईने विचार केला तर हा सिद्धांत पैशाला लागू पडतो. कारण पैशाला आपण देत असलेलं महत्व या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हा सिद्धांत पैशाला लागू पडतो. म्हणजे गरीब व्यक्ती पैशाला जितकं महत्व देते तितकं श्रीमंत व्यक्ती पैशाला देत नाही. ती पैसे खर्च करण्यामध्ये निष्काळजी असते. एखाद्या वस्तूला 200 रुपये किंमत असेल आणि ती 500 झाली, 500 रुपये म्हणजे दुपटीनं वाढली, तरी त्या व्यक्तीला त्याचं काही फारसं वाटत नाही. पण आपण पाहतो की गरिबांना दैनंदिन उपभोगाच्या वस्तू देखील त्याच्या चढत्या उतरत्या किमतीमुळे त्यांचं जगणं त्रासदायक होतं, आणि त्याच्यामुळे पैशाला गरीब व्यक्ती देत असणारं महत्व हे अनेक पटींनी श्रीमंत व्यक्तीपेक्षा जास्त आहे. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की हा सिद्धांत पैशालाही लागू पडतो. जर आपण वस्तूला देत असणारे महत्व या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की श्रीमंत व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पैशाचं असलेलं महत्व हे निश्चितच कमी असतं. म्हणजेच हा सिद्धांत तिथे लागू पडतो. जसजसं युनिट्स वाढतात तसतसे तुमची युटिलिटी कमी होते, तसं त्या व्यक्तीला, श्रीमंत व्यक्ती पैशाला देत असलेलं महत्व हे त्या ठिकाणी कमी होतं, आणि म्हणून हा सिद्धांत पैशाला देखील लागू पडतो. दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की वस्तूची सीमांत उपयोगिता आणि तिची किंमत याच्यामध्ये एक घनिष्ठ असं नातं आहे. सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून आपल्या उपयोगितेमध्ये झालेली वाढ. आता मी सुरुवातीला सांगितलं की या सिद्धांताने असं मानलेलं आहे की वस्तूची उपयोगिता ही संख्येमध्ये मोजता येते. आता ती प्रत्यक्षात तशी मोजता येत नाही, परंतु सिद्धांत हा त्याचं सुलभीकरण करण्यासाठी किंवा तो पटकन आपल्याला कळावा म्हणून या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही मोजता येते विशिष्ट संख्येमध्ये असं इथे गृहित धरलेलं आहे. आता मी आता सांगितलं की सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून प्राप्त होणारी उपयोगिता. समजा तुम्हाला वस्तूच्या चौथ्या नगापासून 64 इतकी एकूण उपयोगिता मिळाली, चौथा आंबा तुम्ही खाल्ला तुम्हाला 64 इतकी उपयोगिता मिळाली, आणि जेव्हा तुम्ही पाचवा आंबा खाल्ला तेव्हा 70 इतकी उपयोगिता मिळाली. आता हे सगळे हायपोथेटिकल आहे, 64 उपयोगिता ही अशी काही सांगता येत नाही, पण हे आपण इथे गृहीत धरलेलं आहे. तर पाचव्या नगापासून 70 मिळाली तर 6 ही तुमची सीमांत उपयोगिता झाली. आता ही जी सीमांत उपयोगिता आहे म्हणजे शेवटच्या नग उपभोग घेतल्यामुळे एकूण उपयोगितेमध्ये एवढी भर पडलेली आहे ती भर ही सीमांत उपयोगिता दर्शवते. आता आपल्याला सीमांत उपयोगिता आणि किंमत याच्यामधलं जे नातं आहे ते नातं आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे. आता आपण असं पाहतो की बाजारामध्ये जेव्हा एखादी वस्तू विकायला येते त्यावेळेला तिची किंमत ही जास्त असते, किंवा काही लोक कोणत्याही वस्तूला म्हणजे ती किंमत किती जास्त असो त्याला खरेदी करण्याकरता ते धाव घेतात. त्याचं कारण असं की या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता जास्त आहे असं त्या व्यक्तींना सुरुवातीला वाटतं आणि म्हणून ते जास्त किंमत देण्यास तयार होतात. म्हणजे एखादी वस्तू बाजारात आल्यानंतर मला तिचं किती महत्व आहे, ती मला आपल्याजवळ असावी असं किती प्रमाणात वाटतं हे जर पाहायचं असेल तर मी त्या वस्तूला किती किंमत देण्यास तयार आहे हे तुम्हाला अभ्यासलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला व्यक्तीला असं वाटतं की त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता खूप जास्त आहे ती व्यक्ती त्या वस्तूला जास्त किंमत देण्यास तयार होते. आणि नेमकी हीच गोष्ट जे विक्रेते असतात जे उत्पादक असतात ते हेरतात आणि त्यांचे पहिले जे एडिशन असते उत्पादनाची तिची सुरुवातीची किंमत ही जास्तच असते. म्हणजे बाजारात बघा तुम्ही एखादं नवीन मोटारीचं मॉडेल आलं किंवा एखादं नवीन मोबाईलचं मॉडेल आलं किंवा एखादं कोणता कपडा त्या ठिकाणी नवीन आला तर ग्राहकांना आकृष्ट करण्याकरता त्याची एक तर चांगली जाहिरात केली जाते आणि जे लोक त्या जाहिरातीकडे पाहून किंवा ज्यांना असं वाटतं की आपण ही वस्तू आपल्याकडे असावीच ते हमखास जास्त किंमत त्याला देतात. आणि म्हणून सीमांत उपयोगिता ही किंमत ठरवते असं म्हटलं जातं. म्हणजे आज बाजारात मी काही वस्तू आणली तर मला असं वाटलं पाहिजे की ही लोकांनी घ्यावी आणि मग ती घेण्याकरता मी अनेक हर तऱ्हेचे प्रयत्न करतो, वस्तूचे गुण दाखवतो, जाहिराती करतो आणि ज्या लोकांना वाटतं की खरंच हे आहे किंवा त्या वस्तूची उपयोगिता जास्त आहे ते हमखास त्या वस्तूला जास्त किंमत देतात. आणि म्हणून सीमांत उपयोगिता ही किंमत ठरवते असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हा झाला सीमांत उपयोगिता आणि किंमत यातलं नातं. दुसरं आहे सीमांत उपयोगिता आणि वस्तूचा पुरवठा यातलं नातं. आता ज्या वेळेला एखादी फ्री गुड असते म्हणजे हवा पाणी या निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत याच्याकरता काही तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत, पण जर तुम्हाला विकत घ्याव्या लागल्या असत्या तर आपण याला जास्त किंमत दिली असती. बरोबर आहे का? त्याच्यामुळे ज्या फ्री गुड्स आहेत ज्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत त्याची मार्जिनल युटिलिटी कारण त्यांचा जो सप्लाय आहे जो पुरवठा आहे तो अमर्याद आहे. आज उजेड भरपूर आहे, बाहेर गेल्यावर आकाश म्हणजे अथांग समुद्र आहे, निरभ्र आकाश आहे, उजेड भरपूर आहे, त्याच्याकरता काही तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही आणि याचा सप्लाय हा अनलिमिटेड आहे. त्याच्यामुळे अशा वस्तूंकरता आपल्याला किंमत द्यावी लागत नाही आणि म्हणून त्याची युटिलिटी ही झिरो आहे. पण ज्या दुर्मिळ वस्तू आहेत उदाहरणार्थ हिरा सोनं याला मात्र आपल्याला पैसे मोजायला लागतात कारण त्या दुर्मिळ वस्तू आहेत. आणि म्हणून असं म्हटलं जातं की सीमांत उपयोगिता ही वस्तूच्या पुरवठ्यानुसार वस्तूचा पुरवठा आणि सीमांत उपयोगिता याच्यामध्ये इन्व्हर्स रिलेशन असतं. जर प्रचंड पुरवठा असेल मर्याद तर सीमांत उपयोगिता झिरो असते आणि जर स्केअर वस्तू असतील डायमंड गोल्ड तर त्याची उपयोगिता ही जास्त असते. पण आता याला आम्ही अर्थशास्त्रामध्ये पॅराडॉक्स असं म्हणतो की हिऱ्यापेक्षा पाणी खूप महत्वाचं आहे. बरोबर, पाण्याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकत नाही. पण पाण्याला किंमत शून्य आहे आणि हिऱ्याला जास्त आहे. तर हा जो पॅराडॉक्स आहे हा पॅराडॉक्स हा या अशा प्रकारच्या स्थितीमुळे पुरवठ्याच्या स्थितीमुळे निर्माण झालेला आपल्याला आढळून येतो. आणि या सिद्धांताचं जे महत्व आहे, आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण सिद्धांताचं महत्वाचा एक दोन मुद्दे पाहू, नाही तर मग आपण पुढल्या लेक्चरमध्ये याचं महत्व पाहूया. तर पहिलं जो महत्व आहे या सिद्धांताचं, जसं मी म्हणलं की हा सिद्धांत नुसता तुमचा अनुभव सांगत नाही, तर याला एक अर्थशास्त्रामधला फार बेसिक असा महत्व या सिद्धांताला आहे. आणि या सिद्धांताचा वापर करून आपले आर्थिक ध्येय धोरण सरकारने ठरवलेले आहे. आता पहिलं त्याचं महत्व सांगतो की जी कररचना आहे, म्हणजे ज्याला आपण टॅक्सेशन म्हणतो, ती कररचना या सिद्धांतातल्या मनोवृत्तीवर आधारलेली आहे. जसं मी मग म्हटलं की एखादी वस्तू आपल्याकडे जास्त असेल तर तिच्यापासून प्राप्त होणारी उपयोगिता ही घटत जाते, तसंच हाच आधार कररचनेमध्ये घेतला जातो. श्रीमंत व्यक्तींवर जास्त कर लावले जातात, कारण का तर त्यांच्या दृष्टिकोनातून पैशाची संख्या त्यांच्याजवळ भरपूर असल्यामुळे त्यांना कर देणं किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून पैशाचं महत्व हे कमी आहे, आणि त्यामुळे अशा व्यक्तींवर जास्त कर लावायचे, श्रीमंत व्यक्तींवर, आणि गरीब व्यक्तींवर ते कमी लावायचे. हे सरकारच्या कोणत्याही सरकारच्या करधोरणाचं एक महत्वाचं बेसिक किंवा फंडामेंटल वैशिष्ट्य आहे. कोणतं सरकार असं करत नाही की गरिबांवर जास्त कर लावतं आणि श्रीमंतांवर कमी कर लावतं. श्रीमंतांवरचे कर हे जास्तच नेहमी असतात, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून पैशाची उपयोगिता ही कमी असते, पण गरिबाच्या दृष्टिकोनातून पैशाची उपयोगिता जास्त असते. म्हणजेच या धोरणाचा, करधोरणाचा आधार हा सिद्धांत आहे. आज तुम्ही भारताचं किंवा त्याच्याकरता अगदी अमेरिकेत तर आता ज्याला आपण फिस्कल क्लिफ असं जे म्हणतात त्याच्यामध्ये श्रीमंतांवर जास्तीत जास्त कर लावावे असं सरकारने त्या ठिकाणी ठरवलं, आणि लोकांनी पण त्याला संमती दिली. म्हणजे या फिस्कल क्लिफ मध्ये कल्याणकारी योजनांकरता कुठून पैसा उभा करायचा, आणि सरकारी उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून कर फार महत्वाचे आहेत. जर श्रीमंत लोकांनी कर भरायला नकार दिला तर सरकारच्या उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम होईल, आणि म्हणून हा सिद्धांत हा या कर धोरणाचा आधार आहे की जर जास्त वस्तू असेल तर तिचं महत्व कमी असतं आणि त्यामुळे त्या व्यक्तींवर कर लावायला हरकत नाही. हे पहिलं त्या ठिकाणी महत्व आहे. दुसरं म्हणजे प्राइस डिटर्मिनेशन किंवा किंमत निश्चिती. मला समजा मी उत्पादक आहे आणि मला माझ्या वस्तूची किंमत ही निश्चित करायची आहे. जर आपल्याला ही किंमत निश्चित करायची आहे तर त्यावेळेला ती किती असावी, आणि सुरुवातीच्या काळामध्ये किती असावी, मधल्या काळामध्ये किती असावी, आणि एकदा नफ्याचं योग्य प्रमाण गाठल्या गेल्यानंतर माझं किंमत धोरण कसं असावं. तर जसं आपण मग पाहिलं की ज्या ठिकाणी वस्तूचा पुरवठा हा अमर्याद असतो त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही शून्य असते, जसं हवा पाणी. तर जर मला वस्तूची किंमत ठरवायची आहे तर जर ज्यावेळेला माझा पुरवठा मर्यादित असेल वस्तूचा त्यावेळेला मला वस्तूची जास्त किंमत निश्चित करावी लागेल, कारण वस्तू मर्यादित असल्यामुळे तिची श्रीमंत उपयोगिता ही वाढलेली असेल आणि त्यामुळे अनेक व्यक्ती जास्त पैसे देऊन ती वस्तू खरेदी करायला तयार होतील. पण जसजसा वस्तूचा पुरवठा वाढेल तसतसं श्रीमंत उपयोगिता घटत जाईल आणि त्याच्यामुळे मला वस्तूची किंमत देखील कमी आकारावी लागेल. म्हणजे एका उत्पादकाच्या दृष्टिकोनातून किंमत निश्चितीचं कोणतं धोरण ठेवावं याचं मार्गदर्शन हा सिद्धांत करतो. तर आपण आता पाहिलं की कर धोरण टॅक्सेशन आणि प्राइस डिटर्मिनेशन किंमत निश्चितीचं धोरण हे या सिद्धांतावर आधारित आहे. आपण पुढल्या आपल्या संवादामध्ये या सिद्धांताचे जे बाकीचं महत्वाचं आहे ते पण अभ्यासूया. धन्यवाद
सर. नक्कीच सर. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर उमेश राजरकर सरांनी आपल्याला अतिशय सुंदर असं सोप्या रीतीने घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद सर.
धन्यवाद.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. असंच ऐकत रहा यशवाणी. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.